नमस्कार मित्रांनो, छिंदवाडा बोलण्याकरता मी योगेश आणि आमचा आजचा विषय आहे जातिगत जनगणनेतून वंचितांना हक मिळेल का। भारतात प्रथमच 1931 मध्ये ब्रिटिश सरकारने जातिगत जनगणना केली होती आणि त्या आधारावर आजपर्यंत जातिगत आरक्षण दिले जात आहे। आधुनिक स्वतंत्र भारतात सामाजिक आर्थिक आणि लोकसंख्या शोधण्यासाठी अनेक वेळ जनगणना करण्यात आली आहे, मात्र जातीयांच्या आधारावर नागरिकांनी मोजणी आजपर्यंत झाली नाही। आज आमच्या सोबत जातीगत जनगणनेतून वंचितांना हक मिळेल का ह्याच विषयावर चर्चा करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे महासचिव नरेश निमजे सर जुळले आहे। सर, मोबाईल वाणीवर सर आपलं हार्दिक स्वागत आहे। सर,
खूप खूप धन्यवाद उगेश भाऊ।
सर, का पाहता की जातीगत जनगणनेद्वारे वंचितांना त्यांचे हक मिळेल का याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?
आता सध्याची परिस्थिती ही आहे की ज्यांना खरोखरच आवश्यकता आहे, जे जातीमध्ये प्रत्येक जातीमध्ये मागासलेले लोक आहे, गरीब लोक आहे आणि फारच हलाकीचं जीवन जगत आहे, तर माझं असं मत आहे की जातीगत जनगणना ही झालीच पाहिजे, पण आर्थिक निकषावर त्यांना आरक्षण देण्यात यावे। कारण की आता प्रत्येक बघा, देश स्वातंत्र्य होऊन आता जवळपास 75 वर्ष झालेले आहे आणि आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं होतं काही दलित समाजाला किंवा वंचित समाजाला, तर ते 10 वर्षासाठी होतं आणि 10 वर्ष हे प्रगतीसाठी एक व्यवस्थित कालावधी आहे। तर बऱ्याच लोकांनी आरक्षणाच्या आधारावर स्वतःची प्रगती केली, पण त्यांनी त्याच समाजाला, ज्या समाजातून त्यांना आरक्षण मिळालं, तर त्या समाजांना, त्या समाजातील लोकांना दुर्लक्षित केलं आणि स्वतःचाच विकास केला। मग त्यांनी स्वतःच्या भावांना बहिणींना सुद्धा त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, त्यामुळे काही वर्ग हा समोर गेला त्या आरक्षणाच्या लाभाने आणि बराच घटक हा दुर्लक्षित राहिला आणि त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही। तर माझं असं मत आहे की सरकारने जातीवर आधारित आरक्षण न देता त्याच्या जी आर्थिक स्थिती आहे त्यावर आरक्षण द्यायला पाहिजे असं मला वाटतं।
सर, नुकतीचे बिहार सरकारने 2 ऑक्टोबर रोजी जातीगत जनगणना पूर्ण केली आहे आणि देशातला हा पहिला राज्य आहे ज्यांनी वर्गानुसार जनगणनेची माहिती आहे। अनेक राज्य आपल्या स्वतःच्या खर्चावर हे कार्य करून राहिली। तुम्हाला सर याच्याबद्दल काय म्हणणे आहे, काय हे किती उचित वाटते? सर,
हे बघा, आता सध्याची स्थिती अशी आहे की जे राजकारणी लोक आहे, जे सत्तेत आहे किंवा विपक्षात आहे, तर त्यांना हे फक्त राजकारण करून राहिलेले आहे। यांचा खरोखरच जे दुर्लक्षित लोक आहे, जो मागासलेला घटक आहे, जो वंचित आहे, त्यांच्याकडे यांचं अजिबात लक्ष नाही आणि यांचं फक्त सत्ता कशी टिकवता येईल याकडे लक्ष आहे, त्यामुळे हे सगळं ह्या घटकाकडे दुर्लक्ष होऊन राहिलं। आता बघा महाराष्ट्राची स्थिती, इथे गेल्या 2-3 वर्षात 5 वेळा सत्ता बदल झाला, इथल्या महाराष्ट्राच्या नागरिकांनी तर एकच वेळ व्होट दिलं होतं, पण अशी गलिच्छ राजनीती झाली आहे आणि त्यांचं पूर्ण लक्ष राजकारणाकडे आहे। आपली सत्ता कशी टिकवून टिकवता येईल आणि जे अवैध जे आमदार होते त्यांना कसं वैध ठरवता येईल, जे वैध आहे त्यांना कसं अवैध ठरवता येईल याकडे लक्ष आहे, त्यामुळे इथला शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मजबूर झालेला आहे, इथल्या कामगारांना त्यांना रोजगार नाही आहे। आणि आताच बघा, काही दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये तिथल्या सरकारी इस्पितळामध्ये औषधीचा पुरवठा नसल्यामुळे लोकांचा जीव गेलेला आहे, लोकांचा जीव गेलेला आहे, 50 लोक जे निष्पाप आहे त्यांचं काहीच चुकी नाही, ते त्याचे बळी पडलेले आहे। तर अशी जी व्यवस्था करून ठेवलेली आहे हानिकारक आहे जनतेसाठी। आणि आता महाराष्ट्राबद्दलच मी बोलतो, कारण की मी महाराष्ट्राचा नागरिक आहे, मी विदर्भामध्ये राहतो, तर इथे ज्या शाळा आहेत सरकारी शाळा त्या त्याचं खाजगीकरण करून राहिलेले आहे. आणि इथे जे देशी दारूचे दुकान आहे ते त्यामध्ये हे लोक वाढ करून राहिलेले आहे. तर हे बघा ज्या शासकीय शाळा आहे त्या त्याचं खाजगीकरण झालं. आज एक एकर दोन एकर तीन एकरच्या एरियामध्ये त्या सरकारी शाळा आहे. तर प्रायव्हेट हातात गेली तर ते काही दिवस चालवतील आणि त्यामध्ये ते घाट्यात दाखवून काहीतरी नवीन तिथे उद्योग सुरू करतील. हे सगळं सरकारी मालमत्तेचं पूर्ण नासोडा करण्याचा हा सरकारचा हेतू दिसून राहिला. आणि हे व्यक्तिगत स्वार्थ पाहून राहिले. यांना जनतेशी काय घेणे देणे नाही. आणि जो जनतेचा पैसा आहे जे आपण टॅक्सच्या रूपाने सरकारच्या खजिन्यामध्ये जमा करून राहिलो त्याचा एकदम दुर्व्यवहार होऊन राहिलेला आहे. त्याचा गैरवापर होऊन राहिलेला आहे. हे योग्य नाही. आणि एकीकडे आता मोदी सरकारने जे अधिवेशन बोलवलं 5 दिवसाचं त्यामध्ये त्यांनी जो महिला आरक्षणाचा मुद्दा ठेवला आणि त्याच्याही मागे 2024 इलेक्शन हाच हेतू आहे. तर त्याला काट म्हणून बिहार सरकारने जातीगत जनगणना केली. कारण की जनगणनेच्या आधारावर महिलांना ते आरक्षण ठरवता येईल. तर म्हणजे हे सांगण्याचा प्रयत्न केला बिहार सरकारच्या माध्यमातून की हे जे तुम्ही जे महिलांना आरक्षण दिलं हे सहजासहजी होणार नाही. त्यामागे तुम्हाला जातीगत जनगणना वगैरे करावं लागेल आणि यामागे सगळं गुंतवून ठेवेल जनतेला आणि जनतेचा यामध्ये काही फायदाच नाही आहे. त्यांचं तर नुकसानच आहे. रोजगार नाही आहे सरकारी क्षेत्रामधले. रोजगार तिथे खाजगीकरण करून राहिलेले आहे. तहसीलदाराच्या जागा सुद्धा ह्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येऊन राहिला. याच्यानंतर आता इथे सरकारी शिक्षण हे जवळपास बंद होणार आहे. त्यामुळे सरकारी नोकऱ्या सुद्धा राहणार नाही. आता बघा तुम्ही जवळपास इथे 60-65% सरकारी क्षेत्रामध्ये जागा रिक्त आहेत. का बरं नाही भरून राहिले हे. म्हणजे तिथे तुम्हाला पैसा वाचवाचा आणि तो वाचलेला पैसा तुम्हाला आमदार खासदार खरेदी करण्यामध्ये आणि सत्ता टिकवून ठेवण्यामध्ये तो पैसा त्यांना घालवायचा आहे. आणि स्वतःच्या ऍडव्हर्टाईजमध्ये बघा ना आता ऍडव्हर्टाईजवर किती पैसा खर्च होऊन राहिला. ते केंद्र सरकारचा मोदीजीचा फोटो असो किंवा इथे राज्य सरकारमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये शिंदेचा असो किंवा फडणवीसमध्येच हा मॅक्झिमम पैसा खर्च होऊन राहिला. आणि योजना ज्या गरिबासाठी आहे वंचित वर्गासाठी आहे शेवटच्या घटकापर्यंत आहे त्या तिथपर्यंत पोहोचून न राहिला याची आम्हाला खंत आहे.
तर का पाहता की जातीगत जनगणना करण्याची जबाबदारी कोणाची, राज्याची किंवा केंद्राची, यावर तुमची काय प्रतिक्रिया? सर
जातीगत जनगणना ही केंद्रानेच केली पाहिजे. केंद्रानेच केली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक राज्यामधले जातीगत जनगणना होईल आणि कुठल्या जातीचे किती लोक आहे हे तुम्हाला माहीत पडेल. आणि त्या आधारावर जर त्या जातीमध्ये एक चांगला घटक आहे एक चांगला सुशिक्षित आणि आर्थिक दृष्टीने सक्षम आहे तर त्याला वगळून बाकीचा जो इतर मागासलेला समाज आहे किंवा वंचित समाज आहे त्याला सरकारने आरक्षण द्यायला पाहिजे. मला असं वाटतं आता जातीगत जातीवर आधारित आरक्षण न देता आर्थिक स्थिती त्याच्या आर्थिक स्थितीवर आरक्षण द्यायला पाहिजे. आता ते कारण की आता जवळपास 75 वर्षाचा कालावधी झाला आणि बरेच परिवर्तन झालेले आहे. ज्याची जो पूर्वी गरीब होता तो आता सक्षम झालेला आहे. काही जो सक्षम वर्ग होतो तो गरीब झालेला आहे. तर जो आता गरीब आहे त्याला द्यायला पाहिजे आर्थिक निकषावर.
सर चाहे सर पहा आपण की चाहे जे कोणी सत्तेमध्ये होते या आज सत्तेमध्ये आहे हे दोन्ही अजूनही सर हा मुद्दा ग्रासलेला आहे का? कारण वाटते तुम्हाला चाहे सत्ता रूढ असो या विपक्ष असो दोन्हीची सत्ता केंद्रामध्ये राहिलेली आहे आणि त्याच्याबद्दल बी हे जातीगत जनगणना एक प्रश्नचिन्ह बनवण्याच्या आमच्या समोर उभं होत आहे.
बघा प्रत्येक जी सरकार सत्तेवर येते ते हेच आश्वासन लोकांना देऊन येते की आम्ही इथली गरिबी हटवणार आहोत, इथल्या सर्वांना सोयी सुविधा देणार आहोत, इथल्या शिक्षणाचा दर्जा सुधारणार आहोत, इथलं स्वास्थ्य सेवा सुधारणार आहोत, पण असं काही होत नाही. तर ज्या मूलभूत गरजा आहेत, जे फंडामेंटल राईट्स आहे लोकांचे, ज्यामध्ये शिक्षा आहे, स्वास्थ्य आहे, घर आहे, पाणी आहे, बिजली आहे, सडक आहे, ह्या ज्या मूलभूत गरजा आहे नागरिकांच्या, त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटते. कारण की म्हणजे जो इथला नागरिक आहे तो शिक्षा घेईल तेव्हा तो स्वतःला आर्थिक स्थितीने आणि समाजामध्ये योग्य स्थान त्याला मिळू शकेल. तर हे जे शिक्षा, स्वास्थ्य हे जे मूलभूत गरजा आहे लोकांच्या, तर त्याकडे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि जो शेतकरी घटक आहे, कामगारी घटक आहे, त्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे. तो अन्नदाता आहे पण त्याला स्वतःला खायला अन्न नाही, त्यामुळे तो आत्महत्या करून राहिला. जो आपल्या देशाला पोसून राहिला त्यालाच आज आत्महत्या करण्याची वेळ येऊन राहिली आहे. मजूर वर्ग आहे जो आपल्या देशाची आर्थिक स्थिती मजबूत करतो, तर त्याच्यावर आता उपासमारीची पाळी येऊन गेली आहे. कारण की मजुरांसाठी यांनी वेगळे आता मधल्या कोरोना काळामध्ये वेगळेच कायदे केले. 8 तासाचं जे काम होतं ते त्यांनी 12 तासावर नेलेलं आहे आणि त्याच्या उत्पन्नामध्ये काहीच अशी वाढ झालेली नाही आहे. तर तो आपल्या मुलाचं कसं पालन पोषण करेल, आपल्या परिवाराला कसं सांभाळेल, तर हा त्याच्या मागे मोठा प्रश्न येऊन आलेला आहे. एका वर्गाजवळ अमाप पैसा आहे, तर जो दुसरा मोठा वर्ग आहे त्या जो म्हणजे त्याची खायची सुद्धा सोय नाही. तुम्ही पहा आता इंडेक्स मध्ये जे भूकमरी मध्ये आपला देश बराच खाली गेलेला आहे. तर हे सगळी स्थिती राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, ज्यांनी ह्या वर्गाकडे, वंचित वर्गाकडे, जो ज्या जी जात किंवा जो समाज आताही दुर्लक्षित राहिलेला आहे, त्यामध्ये आदिवासी आहे, शेतकरी आहे, मजूर वर्ग आहे, याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे. आणि ज्या मूलभूत फंडामेंटल्स राईट आहे लोकांचे, जे अधिकार आहे, शिक्षा, स्वास्थ्य, त्याकडे प्रामुख्याने यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठलाही व्यक्ती भुकेमुळे मरता कामा नये आहे, प्रत्येकाला औषधीमुळे तो मरता कामा नये आहे, याकडे प्रामुख्याने यांनी लक्ष द्यायला पाहिजे.
सर का पाहता की जातीगत जातीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जातीय जनगणना किती पण उपयुक्त वाटते सर आपल्याला?
आता बघा, जात म्हणजे काय? शेवटी जातीचा आपल्या अशा दैनंदिन जीवनामध्ये असं कुठेच हे नाही आहे. आता काही 4-5 हजार वर्षापूर्वी पूर्वी वर्णव्यवस्था होती, नंतर जातीची व्यवस्था इथे तयार झालेली आहे. तर जातीला जास्त महत्व न देता त्या जातीमध्ये किंवा त्या समाजामध्ये कुठला वर्ग, कुठले लोक दुर्लक्षित राहिलेले आहे, तर त्याकडे प्रामुख्याने त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्याच्याजवळ राहायला घर आहे का, त्याला खायला अन्न आहे का, याकडे सरकारने प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता दिवसेंदिवस बघा ना, आता पूर्वी एका जातीचा त्याच जातीमध्ये विवाह वगैरे होत होता, पण आता शिक्षणाचा दर्जा वाढलेला आहे आणि लोक शिकून राहिलेला आहे, तर आता ते आंतरजातीय विवाह होऊन राहिलेले आहे. तर हे तर एक दिवस असा येईल की हे जात वगैरे तर नष्ट होणारच आहे, पण त्याला फार काळ लागणार आहे. म्हणून आता जातीवर आधारित कुठलेही सरकारने आता धोरण राबवले नाही पाहिजे, आणि आर्थिक निकषावर त्यांनी आपले धोरण राबवला पाहिजे, आणि योजना सुद्धा आर्थिक निकषावर त्यांनी द्यायला पाहिजे लोकांना.
हे होते आज आमच्या सोबत नरेश निमजे सर, ज्यांनी मोबाईल वाणीवर जातीगत जनगणनेतून वंचितांना हक मिळेल का ह्या विषयावर मोबाईल वाणीवर चर्चा करून आपली प्रतिक्रिया आहे मोबाईल वाणीवर सर सोपोली. नरेश सर, मोबाईल वाणीवर समय दिला त्याच्याबद्दल आभार सर.
खूप खूप धन्यवाद योगेश जी आपले.
ओके, मोबाईल वाणी करता मी योगेश, धन्यवाद.